नमस्कार. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, भास्करराव जाधव, भूषणसिंह राजे होळकर व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वरवण येथे जाहीर प्रचारसभा शनिवार दिनांक 4 मे 2024 रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी आपणास नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी बाजार मैदान वरवंड इथं आवर्जून उपस्थित राहावं. सुप्रिया सुळे यांचा अनुक्रमांक आहे 3 आणि चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. धन्यवाद.